सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर 9:53 मिनिट्स रुद्र आहे तुमच्यासोबत मॉर्निंग नंबर वन मध्ये. आणि मॉर्निंग नंबर वन मध्ये आपण एका भयंकर विषयाबद्दल बोलतो आहोत, आत्महत्या. एकूणच शेतकऱ्यांच्या आत्महत्या, युवा जनरेशनमध्ये पाहण्यात येणाऱ्या आत्महत्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विषयासंदर्भात जरा माझ्या एका लिस्नरसोबत माझं जे काय बोलणं झालं ना, जरा ऐका ना, जरा ऐका.
भाऊ, मी संतोष बोलतोय.
बर बर, काय आणि एकूण आजच्या विषयासंदर्भात बोलशील संतोष?
मला एकच वाटतंय, आयुष्यामध्ये खूप आयुष्य खूप सुंदर असतं आणि त्याला छोट्या मोठ्या ज्या गोष्टी घडतात आयुष्यामध्ये, हर वेळेस एक नवीन चॅलेंज असतं आयुष्यामध्ये. जर आपण त्याला फेस करू शकलो नाही तर ठीक आहे, ओके, काय प्रॉब्लेम नाही, ते झालं नाही आपल्याकडनं. पण मग असं माळीस होऊन आत्महत्या करणं मला चुकीचं वाटतं. ते
इफ आय एम नॉट रॉंग, जेव्हा आपलं मागे बोलणं झालं होतं तेव्हा तू सांगितलं होतं तू पण मराठवाडा भागातून आलायस नाशिकला.
हो बरोबर, मराठवाड्यातून
आलो. काय रे राजा, तिकडची एकूण सिच्युएशन आहे, तिकडूनच्या फार बातम्या येतात वाचल्यावर प्रचंड हहत मन. काय एकूण सिच्युएशन, तू पाहिलंयस काही डोळ्यांनी?
हो, कम्प्लीट पाहिलंय. आता मी 4 आठवड्यापूर्वी जाऊन आलो होतो चारे, आणि त्यावेळेस ना दादा खूप म्हणजे अतिशय म्हणजे 4-7 किलोमीटर लोकांना पाणी घेऊन यावं लागतं पिण्यासाठी. जनावरांची आणि माणसाची अवस्था एकच झालेली आहे, म्हणजे माणसं सुद्धा जनावर सारखीच त्यांना राबव. आता आपण नाशिक म्हणजे आहोत आणि गंगापूर डॅमचं आपल्याला पाणी मिळतंय, ठीक आहे, मान्य, आपल्याला गुरुवारच्या दिवशी पाणी मिळत नाही. पण तिकडल्या लोकांना आता एकही आठवडा नाही की एकही दिवस नाही आठवड्यातला की पाणी भेटतच नाही, मिळतच नाही, त्यांना पैसे देऊन देखील पाणी मिळत नाही. मी स्वतः 4000 रुपयाचं टँकर मागवलं, म्हणजे तालुक्याच्या गावातनं, आणि आमच्या काही लोकांना ते प्रोव्हाइड केलं. आनंद
वाटलं पण त्यासोबत दुःख पण वाटलं की अरे काय चाललंय. हे फार वाईट आहे रे, मला खरं सांगून की काय बोलावं बुवा, काय करावं, पण आज ना ब्लँक झालोय मी, खऱ्या अर्थानं ब्लँक झालोय रे.
हा ना दादा, खरंच मी आता जे ऐकत होतो ना, आता मी तुझं बोलणं जे काय ऐकलं ना, तर माझ्या मनाला वाटलं की चला आपण एक शब्द तरी दादांना बोलू की खरंच जे तुझ्या मनात आहे तेच माझ्या सुद्धा मनात
आहे. आपल्याला बोलता येतो आणि बोललं पाहिजे. बोलता बोलता खरंच हे सुद्धा जाणवलं की यस, जी व्यक्ती आत्महत्या करायला सज्ज सिद्ध होते त्या व्यक्तीला एक आधार जर तुम्ही, एक थोडा सपोर्ट जर, एक सामाजिक पातळीवर तो सगळे तुमच्या सोबत डोंट वरी यार, असं करू ना, असं करण्याच्या दुष्परिणामांकडे जर त्यांचं लक्ष केंद्रित करून दिलं तर कुठेतरी आपण या प्रकारांना थांबवू शकतो, किमान कमी करू शकतो. आणि येस, कमी का करायचं, थांबवायचंच नाही, मला सांगायचंच मनापासून प्रत्येक शेतकऱ्याला की नाही राजा, तू माझं पोट भरणारा आहेस आणि तुझ्यावर जर ही परिस्थिती येत असेल तर मी तुझ्यासोबत आहे, उभा आहे, खंबीरपणा उभा आहे, मी आहे, माझ्यासोबत माझं संपूर्ण शहर आहे, शहरातला प्रत्येक माणूस आहे, कारण आम्ही सुद्धा तुला काहीतरी देऊ लागतो. आय डोंट नो काय तुमच्या मनात आहे या विषयासंदर्भात, जरा व्यक्त व्हा. 6601935 नंबर आहे, सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर रुद्र आहे तुमच्यासोबत मॉर्निंग नंबर वन मध्ये. स्टे ट्यून्ड.